नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगरसह महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतल्या शासकीय जमिनींचं प्राधिकरणांकडे हस्तांतरण. आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यभरात आदेश आणि नियंत्रण प्रणाली स्थापन करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. अंबाजोगाई इथलं प्राचीन सकलेश्वर अर्थात बाराखांबी मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित. पंढरपूर इथं कामदा एकादशीचा चैत्र यात्रा सोहळा भक्तिभावानं साजरा. आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी, विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांची उच्च न्यायालयाकडे मागणी. आता सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतल्या शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निर्णयामुळे विकास कामांना वेग येण्याची अपेक्षा आहे. या बैठकीत राज्याचं वाळू रेती निर्गती धोरण 2025 जाहीर करण्यात आलं. महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्याचा तसंच सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना 2025 हे धोरण राबवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला. राज्यात नागपूर इथं राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णयही या बैठकीत आज घेण्यात आला. खासगी अनुदानित आयुर्वेद आणि खासगी अनुदानित युनानी संस्थांमधल्या गट ब क आणि ड संवर्गातल्या शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावानं सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. याशिवाय शासकीय आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग आणि निसर्गोपचार महाविद्यालयातल्या कंत्राटी अध्यापकांचं दरमहा एकत्रित मानधन या बैठकीत निश्चित करण्यात आलं. आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यभरात आदेश आणि नियंत्रण प्रणाली स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आज मुंबईत मंत्रालयात या यंत्रणेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. वातावरणातल्या बदलामुळे आपत्तीच्या पद्धतीही बदलत असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले,
वातावरणाच्या बदलामुळे आपत्तीच्या पद्धती देखील खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहेत आणि म्हणून पहिल्यांदा तर मिटिगेशनवर आपला जोर आहे आणि मिटिगेशन सोबत ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस त्या घटनेचं योग्य प्रकारे व्यवस्थापन झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो. मला असं वाटतं की या प्रयत्नामध्ये सगळ्यात आवश्यकता आहे एक कमांड अँड कंट्रोल सिस्टीमची आणि ती कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आज मंत्रालयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची उभी राहिलेली आहे आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये देखील आपण तशा प्रकारची सिस्टीम उभी करतो आहोत.
राज्याच्या सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी इकोसिस्टीम तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या 5 वर्षात राज्याच्या सर्वच भागांचा संतुलित विकास झाल्याचं दिसेल असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटर इथं आयोजित इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट 2025 या कार्यक्रमात ते आज बोलत होते. राज्य सरकारनं केलेल्या सामंजस्य करारांमधले 85% करार मार्गी लागत असून उर्वरित करार प्रत्यक्षात येण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज एकूण 4,07,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर सह्या केल्या. रस्ते, रेल्वे, पिण्याचं पाणी, महामार्ग, सागरी किनारा मार्ग, उड्डाणपूल, मेट्रो यासारख्या विविध प्रकल्पांसाठी देशातल्या सार्वजनिक कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले. दरम्यान वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाला राज्य सरकारकडून 3,040 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
महाराष्ट्र शासनानं अंबाजोगाई इथलं ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर अर्थात बाराखांबी मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणाला चालना मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य शासनानं यासंदर्भातली अधिसूचना जारी केली आहे. पंढरपूर इथं चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा आज भाविकांच्या मोठ्या गर्दीत साजरा झाला. सुमारे 3 लाखांहून जास्त भाविकांनी चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं. उन्हाची तीव्रता लक्षात घेत भाविकांसाठी मंदिर परिसरात सावली उपलब्ध करून देण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान पंढरपूर इथं भाविकांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाचा वापर होणार असून याबाबतची चाचणी आज पंढरपूरच्या बसस्थानकावर घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पैठण इथं संत एकनाथ महाराज यांच्या समाधीला तसंच नाथ मंदिरातल्या विजयी पांडुरंगाला चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात विजयी पांडुरंग तसंच संत एकनाथ महाराजांच्या समाधीला चंदन उटी लावण्याची प्रथा आहे. मृग नक्षत्र सुरू होईपर्यंत दररोज हा लेप लावण्यात येतो. सोलापूर जिल्ह्यातल्या येरमाळा इथं श्री येडेश्वरी देवीचा चैत्र पौर्णिमा यात्रोत्सव येत्या 12-17 एप्रिल दरम्यान होणार असून चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम रविवारी 13 तारखेला होणार आहे. या उत्सवात पशु प्रदर्शन, कुस्त्यांची स्पर्धा, आराधी मेळा, आतिषबाजीसह मिरवणूक असे विविध कार्यक्रम होणार आहेत. परभणी इथं न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि याचिकाकर्ते प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद उच्च न्यायालयाकडे विशेष तपास पथकाद्वारे चौकशीची मागणी केली. विधीज्ञ आंबेडकर यांनी स्वतः न्यायालयात युक्तिवाद केल्यानंतर वार्ताहरांशी संवाद साधला. अशा प्रकरणांमध्ये पुढील कारवाई कुणी करायची याबाबत कायद्यात अपुरेपणा असल्यानं न्यायालयानं नियमावली तयार करून मार्गदर्शन करण्याची विनंती केल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. ते म्हणाले,
कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे, पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा, कसा निर्णय घ्यायचा, त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या संदर्भात कायदा अपुरा आहे. आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून याची गाईडलाईन्स ले डाऊन करावं. आणि शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे, तिथे आम्ही अशा SIT ची सुद्धा मागणी करतो.
या प्रकरणी राज्य सरकारच आरोपी असल्यानं न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष पथकानं तपास करावा अशी मागणी न्यायालयाकडे केल्याचं तसंच केंद्रीय अन्वेषण विभाग CIDलाही या प्रकरणात आरोपी म्हणून समाविष्ट करण्याचा विचार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी 29 एप्रिलला होणार आहे. आपले सरकार या पोर्टलची सेवा येत्या 10-14 तारखेपर्यंत 5 दिवस बंद राहणार आहे. पोर्टलच्या नियमित तांत्रिक देखभालीसाठी ही सेवा बंद राहणार असल्याचं महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. देशातली पहिली आंतरराष्ट्रीय अॅग्री हॅकेथॉन जूनमध्ये पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज विधानभवनात हॅकेथॉनच्या संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये कृषी आणि तंत्रज्ञान शाखांचे विद्यार्थी तसंच संगणक अभियंते स्पर्धक म्हणून सहभाग घेऊ शकतील. या स्पर्धेसाठी कृषी क्षेत्रातल्या विविध समस्यांचं 8 प्रकारात वर्गीकरण केलेलं असून त्यावर स्पर्धकांनी उपाययोजना शोधायची आहे. नांदेड इथं आजपासून येत्या 14 तारखेपर्यंत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या समता सप्ताहात सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्वांनी प्राधान्यानं करावं असं आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा फरोग मुकदम यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगरसह महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतल्या शासकीय जमिनींचं प्राधिकरणाकडे हस्तांतरण. आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यभरात आदेश आणि नियंत्रण प्रणाली स्थापन करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. अंबाजोगाई इथलं प्राचीन सकलेश्वर अर्थात बाराखांबी मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित. पंढरपूर इथं कामदा एकादशीचा चैत्र यात्रा सोहळा भक्तिभावानं साजरा. आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी, विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10